नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज संवसारभर नाताळाची परब मनयतात. आयज आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांच्या 101व्या जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लखनौक भेट दितले. नवी दिल्लीतल्या अटल स्मृती न्यास सोसायटीचे अध्यक्ष म्हणून आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांची नेमणूक झाली. कुशळटाय विकास आनी उद्देजकता मंत्री जयंत चौधरी हांणी सरकार उद्देग शिक्षणीक आनी प्रशिक्षण संस्था मदीं कृत्रीम बुद्धिमत्तेचो सक्षम वेपार करपाचेर भर दिलो. आता पुराय खबरो. देश पारदर्शकता, कार्यक्षमता आनी समावेश हाचेर लक्ष केंद्रीत करपी संरचनात्मक सुधारणाकडे निर्णायकपणान मुखार गेला अशें उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळां. काल नवी दिल्लीत वायस प्रेसिडेंट एनक्लेव हांगा डॉ सिकंदर कुमार हांणी बरयल्ल्या इकॉनॉमीक एम्पावरमेंट ऑफ इंडिया इन द मोदी एरा ह्या पुस्तकाचें प्रकाशन केल्या उपरांत ते उलयताले. फाटल्या दसकांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला भारतान उल्लेखनीय अर्थीक परिवर्तनाचो आनी नव्या आत्मविश्वासाचो काळ पळयला अशें तांणी म्हळां. भारत जगातली चवथी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जायत आसा आनी तिसरी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जावपाच्या दिशेन वाटचाल करता अशें तांणी म्हळें.
Over the last decade, India has witnessed a period of remarkable economic transformation and renewed confidence. Modi ji is a strong believer that India can come up. That is the reason why from nowhere we have become the fifth largest economy and fourth largest economy and we are moving towards the third largest economy.
काय राजकीय पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या अरावली तेकड्यावेल्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरयता अशें केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हांणी म्हणला. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचो चुकीचो अर्थ लायता आनी स्वतःचे हितसंबंद पुराय करपाक ताचो राजकीय साधन म्हणून वापर करतात. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या विशेष मुलाखतींत यादव हांणी विरोधका कडच्यान प्रचाराक नागरीक बळी पडचे ना अशें म्हळें.
कुछ लोगों ने भ्रम फैलाना शुरू किया, झूठ बोलना शुरू किया, जबकि वास्तविकता ये है कि अरावली में खनन माफिया को रोकने के लिए, अवैध खनन को रोकने के लिए, अच्छा इसकी परिभाषा कहीं भी उपलब्ध नहीं थी, कोई कानूनी परिभाषा नहीं थी. ये सर्वोच्च न्यायालय ने खनन क्षेत्र में अरावली में दोहन ना हो अपने निर्णय की अनुकूलता के लिए कि हम अरावली में खनन क्षेत्र रोकना चाहते हैं, मतलब इस क्षेत्र में एकदम खनन को रोका जाए और अवैध खनन को रोका जाए, इसलिए ये निर्णय आया.
आयज संवसारभर नाताळाची परब मनयतात. संवसारभर क्रिस्तांव भावंडा जेजू क्रिस्ताच्या जल्मानिमतान नाताळ मनयतात. ह्या निमतान लोक नाताळाचे झाड नखेत्रां लावन घरां सजयतात. सगळ्या इगर्जांनी नाताळाच्यो खाशेल्यो सेवा आनी कार्यावळी घडोवन हाडटात. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव हांणी गोंयकारांक नाताळाची परबी भेटयतना लोकांक अस्वस्थ संवसारांत शांतताय, जुल्मीक न्याय आनी कुटुंबांक, शेजारांक आनी गरजेवंतांक भावपणाची आनी मोगान आनी एकामेकांक आदार दिवपाचो संदेश दिला. इतिहासीक इगर्जी सावन दरेका घरा मेरेन गोंय परंपरा आनी आधुनिकतेचो उत्सव मनयतात. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी आर्चबिशप फिलीन नेरी कार्डिनल फेर्रांव हांणी राज्यांक घटमूट करपा खातीर एकचाराचो उलो मारून उमेदी परबी भेटयल्यात. धर्म आनी जात ह्या आडमेळ्यांक आडनोदर करून बेबिंका आनी दोदल ह्या पारंपारीक खाणा जेवणा वरवीं कुटुंबां जमतात. मुखेलमंत्र्यांनी नोंद केल्ले प्रमाण गोंय शांतीपूर्ण जिणेचे आदर्श उरला आनी समावेश ही आमची सगळ्यांत व्हड तांक आसा हें आमकां याद करून दिता अशें तांणी म्हळां. आयज आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांच्या 101व्या जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लखनौक भेट दितले. प्रधानमंत्री राष्ट्रप्रेरणा स्थानाचें उक्तावण करतले आनी हे निमतान भौशीक मेळाव्यांतूय उलोवप करतले. स्वतंत्र भारताच्या दिग्गजांच्या दायजाचो भोवमान करपा खातीर राष्ट्रप्रेरणास्थान भारताच्या एक पूज्य कार्यकर्त्याच्या जिविताक, आदर्शाक आनी दायजाक श्रद्धांजली दितले. नवी दिल्लीतल्या अटल स्मृती न्यास सोसायटीचे अध्यक्ष म्हणून आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांची नेमणूक झाल्या. अटल स्मृती न्यास सोसायटीचे संस्थापक वांगडी राम बहादूर राय हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सयत हेर वांगड्या कडेन सल्लो घेवन ह्या पदाचेर तांचे नाव प्रस्तावीत केले. एम व्यंकय्या नायडूंच्या अधिकृत निवासस्थानी जाल्ले बसकेन अटल स्मृती न्यास सोसायटीन तांकां सोसायटीचो अध्यक्ष म्हणून नेमला. तशेंच ते अध्यक्ष म्हणून हेरांचो सल्लो घेतले आनी शासन मंडळाचो वांगडी आनी वेव्हार वेवस्थापन करपा खातीर कार्यकारी समिती तयार करपाचे थारायतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी.
कुशळताय विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी सरकार उद्योग शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षमता तयार करपाचेर भर दिला. नवी दिल्लीत स्किलिंग फॉर एआयचेर बसकेचे अध्यक्षपद सांभाळून चौधरी यांनी शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कामगार बळग्यान एआय कौशल्याचो आस्पाव करून सरकार एआय सक्षम जागतिक अर्थव्यवस्थेन विकसित भारताची बुनियाद घालता असे सांगले. हे बसकेन तांणी इंडिया एआय मिशनाच्या फ्युचर स्किल्स खांब्याचो आणि पीएमकेव्हीवाय 4.0 खाला हेर मुखेल उपक्रमांचो नियाळ घेतलो. कुशळताय उदरगत आणि उद्योजकता मंत्रालयान निवेदनात चर्चांनी पुराय कामगार बळान सतत अपस्किलिंग आणि रिस्किलिंगाचे महत्व स्पष्ट केला. संशोधन आणि अभियांत्रिकी ते भलायकी जतनाय, उत्पादन, सेवा आणि शासनातल्या क्षेत्रविशिष्ट अनुप्रयोगांमेरेन एआय मूल साखळीतल्या प्रतिभेची उदरगत करपाचेर भर दिलो. त्याचबरोबर जबाबदार आणि नैतिक एआय वापरपाची तत्वां पाळी. सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत मुळाव्या एआय मॉड्युलाचे एकीकरण करप, संस्थांची मुळावी बांदावळ घटमूट करप, सुरुवातीच्या पावण्यावेल्यान एआय साक्षरतेच्या उपक्रमांचो विस्तार करप, उद्देगीक भागीदारी खोलायन करप आणि नियामक चपळाय सुनिश्चित करप हांचो आस्पाव असा असे मंत्रालयान जोडला. सध्याच्या उपक्रमांत व्हड पावण्यार भरपाक ह्या विचार विनिमयात महत्वाचे पाऊल थारतले. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा हांणी वेपारी संबंध घटमूट करपाच्या ध्येयाविशी फ्लॉरिडाक भारतांतलो अमेरिकेचो राजदूत सर्जियो गोर हांचे कडेन उलोवणी केली. ही बसका फ्लॉरिडा हांगाच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या निवासस्थानी मार अ लागो हांगा जाली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान क्वात्रा हांणी भारतांतलो अमेरिकेचे राजदूत म्हणून आपली जापसालदारकी घेवपाची तयारी करतना अमेरिकेच्या राजदूतान द्विपक्षीय भागीदारी खातीर आपली येवजण आणि प्राधान्य सांगल्यात. हाच्या आधी अमेरिकेच्या राजदूतान सोशल मिडियाचेर पोस्टान ही भारतीय राजदूताची मार अ लोगोची पहिली भेट असे सांगिल्ले. राज्य पावण्यावेली अभ्युदय मध्य प्रदेश वाड शिखर परिषद रोजगारान गुंतवणूक ग्वालियरांतल्या महिला मैदानाचेर जाता. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हाजिरेत 2,00,000 कोटी रुपया परस चढ गुंतवणूक प्रस्तावा खातीर जमीन दितले जाल्यार 10,000 कोटी रुपया परस चढ मोलाच्या उद्देगीक प्रकल्पांचे उक्तावण जातले. आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या जयंती दिसा आयोजित केल्ल्या ह्या शिखर सभेत गुंतवणूक फुडारपणा खाला रोजगार दिवपा खातीर राज्याची वचनबद्धताय उक्तायल्या. काल सांजेवेळार जाहीर केल्ल्या व्हिडिओ संदेशांत मुखेलमंत्री दोतोर मोहन यादव हांणी मध्य प्रदेश उद्देगीक गुंतवणूक स्थिरपणान नोकऱ्यांनी रुपांतरीत करता आनी ह्या शिखर सभेत राज्य उदरगतीच्या नव्या उंचाये कडेन व्हरतले असे तांणी सांगले. तेलंगणात जायत्या वेपारी आनी उद्देगीक संस्थांनी हालींच्या धोरणात्मक आनी नियामक घडामोडीविशी हुस्को उक्तायला आनी आडमेळी येवंक शकतात अशी शिटकावणी दिल्या. 20 दराचे नेम, नवीकरणीय ऊर्जा मंजुरी ना आनी हैदराबाद उद्देगीक जमनी रुपांतर धोरण खाला सरकारी आदेश चालीक लावप हांचो आस्पाव आशिल्ल्या ह्या तात्पुरत्या प्रस्नांचेर परतून विचार करचो असे तांणी राज्य सरकाराक सांगला. तमिळनाडू रान खात्यान 2025-26 वर्सा खातीर समन्वयित सुकण्यांनी जनगणना करपाचो प्रस्ताव मांडला. ह्या प्रस्तावांत ओलसाणीच्या वाठारांतल्या सुकण्यांची जनगणना भितरल्या आनी दर्यादेगेवेल्या दोनी ओलसाणीच्या वाठारांचो आस्पाव जातलो आनी भूंयगत सुकण्यांची जनगणना आसतली. 2 फावटी ऑलिंपिक पदक विजेतो आनी भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडाचो उपकप्तान हार्दिक सिंगाक प्रतिश्ठीत मेजर ध्यानचंद खेल रत्न खातीर नामांकन मेळ्ळा. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आयज संवसारभर नाताळची परब मनयतात. आयज आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांच्या 101व्या जयंती निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लखनौक भेट दितले. नवी दिल्लीत अटल स्मृती न्यास सोसायटीचे अध्यक्ष म्हणून आदले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू हांची नेमणूक झाल्या. कुशळताय विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी हांनी सरकार उद्देग शिक्षणिक आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचो क्षमता तयार करपाचेर भर दिला. आणि इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयज सांजे 6:30 मिनिटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.